आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाचं संरक्षण उत्पादन क्षेत्र आत्मनिर्भर बनवणं हे सरकारचं प्रमुख उद्दिष्ट असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं नागपुरात प्रतिपादन. एडव्हान्टेज विदर्भ खासदार औद्योगिक महोत्सव नागपूरमध्ये येत्या 6 ते 8 फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरात आयोजित केला जाणार. जागतिक आर्थिक मंचाच्या परिषदेत सहभागासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसला रवाना. आणि न्यूझीलंड विरुद्धच्या 3रा एक दिवसीय क्रिकेट सामन्यात भारतापुढे विजयासाठी 338 धावांचं लक्ष. आता सविस्तर बातम्या. देशाचं संरक्षण उत्पादन क्षेत्र आत्मनिर्भर बनवणं हे आमचं प्रमुख उद्दिष्ट असल्याचं प्रतिपादन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज नागपुरात केलं. कुंढाडी मार्गावरील शिवा सावंगा परिसरातील सोलर इंडस्ट्रीजद्वारा स्थापित मीडियम कॅलिबर अॅम्युनिशन फॅसिलिटीज येथे राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत पिनाका गायडेड रॉकेटचं पहिलं उत्पादन पाठवण्यात आलं. त्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
और जब ये महसूस होता है कि देश के लिए कुछ बन रहा है, देश के लिए कुछ हो रहा है, तो मन में स्वाभाविक है, भारत का नागरिक मैं भी हूँ, डिफेंस मिनिस्टर की बात छोड़िए, मन में प्रसन्नता होती है. और यह सब देखने के बाद एक डिफेंस मिनिस्टर के रूप में मुझे लगता है कि हम सही दिशा में आगे बढ़ रहे हैं. और साथियों, जब मैं किसी प्राइवेट सेक्टर यूनिट के इस स्तर पर काम करते हुए देखता हूँ, तो मुझे सिर्फ कोई यूनिट या कोई फैसिलिटी नहीं दिखती, बल्कि मुझे एक नया संकल्प दिखता है, एक नया जोश दिखता है, एक नई ऊर्जा दिखती है, और साथ ही साथ जो मैंने देखा है इनोवेशन नवाचार भी हमको दी. और डिफेंस सेक्टर को हम सब आत्मनिर्भर बनाना चाहते हैं. हमारे प्रधानमंत्री जी बार बार इसका आग्रह करते हैं.
यावेळी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित होते. विदर्भातील नैसर्गिक संसाधन कृषी क्षेत्र आणि कृषी आधारित उद्योग तसंच सेवा क्षेत्र यांचं व्यवस्थापन करून विदर्भात भांडवली उद्योग स्थापन करून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट यांच्या वतीनं एडव्हान्टेज विदर्भ 2026 खासदार औद्योगिक महोत्सव नागपूरमध्ये येत्या 6 ते 8 फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ परिसरात आयोजित केला जाणार आहे. याची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या वार्ताहर परिषदेत ते आज नागपुरात बोलत होते.
हर चीज में फिशिंग में अभी मुझे बता रहे थे कुछ हुआ है, पर बहुत कुछ करना है. 6000 मालगुजारी तालाब है, हम पूरा एक्सपोर्ट करना चाहते हैं फिश को. तो अब हमने ये करना है कि हमारे विदर्भ की स्ट्रेंथ और वीकनेसेस को अध्ययन करके हमें ढूंढना पड़ेगा क्या करना है. इस समय आप सबको जो मालूम होगा, नागपुर की प्रसिद्धि ऑरेंज सिटी और टाइगर कैपिटल नहीं थी. नागपुर की प्रसिद्धि थी हैंडलूम वेवर, हाथमाग और पावरलूम, और अब सब व्यवसाय खत्म हो गया. फिर ये देखते हुए मैंने धापेवाड़ा में काम शुरू किया, और अभी तक तो 3-4 हजार महिलाओं को ट्रेनिंग किया और इतनी कोसे की सुंदर साड़ी बनाई. हम लोग अभी हैंडलूम का कपड़ा एक्सपोर्ट करने के लिए एक्सपोर्टर आए थे, और अभी हमने जो साड़ियां तैयार की वो ऐसी है कि उसकी वेटिंग लिस्ट है.
एडव्हान्टेज विदर्भ अंतर्गत 350 अधिक स्टॉल्सचं औद्योगिक प्रदर्शन भरवण्यात येणार असून त्यामध्ये 100 MSME स्टॉल्स तसंच विदर्भातील विविध जिल्ह्यांचे 40 स्टॉल्स असतील. या कॉन्क्लेव्हमध्ये 25 पेक्षा अधिक सत्रांमध्ये 225 तज्ज्ञ वक्ते, अंदाजे 5500 अधिक प्रतिनिधी सहभागी होतील, तसंच जागतिक गुंतवणूकदारांसोबत 20 पेक्षा अधिक द्विपक्षीय व्यापार बैठका आयोजित केल्या जाणार आहेत. स्वित्झर्लंडमध्ये उद्यापासून सुरू होत असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दावोस इथं पोहोचले. या परिषदेदरम्यान जागतिक उद्योग गट, गुंतवणूकदार आणि धोरणकर्त्यांशी चर्चा करून महाराष्ट्रात थेट परकीय गुंतवणूक, औद्योगिक प्रकल्प, रोजगार निर्मिती आणि आर्थिक विकासाला चालना देण्यावर विशेष भर दिला जाईल. भारताचं विकास इंजिन म्हणून जागतिक मंचावर मॅग्नेटिक महाराष्ट्र अभियानाचा पुरस्कार करण्याचा संकल्प असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाच्या पत्रकात म्हटलं आहे. 23 जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या परिषदेत 3000 जास्त जागतिक नेते सहभागी होणार आहेत. ए स्पिरिट ऑफ डायलॉग ही यंदाच्या परिषदेची संकल्पना आहे. महापालिका निवडणुकीत काँग्रेसनं कोणत्याही तडजोड न करता वैचारिक लढा दिला असं प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं. मुंबईत काँग्रेस नेत्यांच्या सोबत बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.
मी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचे, ज्यांनी 288 नगरपालिका नगरपंचायतींच्या माध्यमातून तथा 29 महानगरपालिकांच्या माध्यमातून महाराष्ट्रातला सर्वात मोठा विरोधी पक्ष या भूमिकेतून काँग्रेस पक्षाला जो मॅन्डेट दिलाय त्याची जबाबदारी पूर्णपणे आम्ही स्वीकारू. कुठल्याही प्रकारची वैचारिक व्यवहारिक तडजोड न करता नैतिक लढा हा सत्य आणि अहिंसेच्या माध्यमातून आम्ही लढत राहू.
आगामी जिल्हा परिषद निवडणूकही शक्य असेल तिथं समविचारी पक्षांना सोबत घेऊन लढू, मात्र कोणत्याही परिस्थितीत भाजप, शिवसेना, शिंदेगट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आम्ही जाणार नाही असं सपकाळ यांनी स्पष्ट केलं. अहिल्याबाई होळकर यांनी वाराणसीत बांधलेल्या मणिकर्णिका घाटावर सरकारनं बुलडोझर चालवला असून घाटावरील अनेक दैवतांच्या मूर्ती उद्ध्वस्त झाल्या आहेत. या प्रकरणी सरकारनं माफी मागावी, अन्यथा काँग्रेस पक्ष थेट काशीत आणि महाराष्ट्रभर आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आसाममध्ये 6,950 कोटी रुपये खर्चाच्या काझीरंगा उन्नत मार्ग प्रकल्पाचं भूमिपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. नगाव जिल्ह्यात कालियाबोर इथं झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी कालियाबोरचं ऐतिहासिक महत्व सांगितलं. जैवविविधता आणि निसर्ग संवर्धनासाठी ओळखलं जाणारं काझीरंगा अभयारण्य भारताचा महान वारसा आहे असं ते म्हणाले.
2013 और 14 में एक सिंग वाले दर्जनों राइनो मारे गए. भाजपा सरकार ने तय किया था अब ऐसा नहीं चलेगा. हमने इसके बाद सुरक्षा व्यवस्था को नए सिरे से मजबूत किया. वन विभाग को आधुनिक संसाधन मिले. वन दुर्गा के रूप में महिलाओं की भागीदारी बढ़ाई गई. इसका सुखद परिणाम भी सामने आया. 2025 में राइनो के शिकार की एक भी घटना सामने नहीं आई है.
पंतप्रधान सध्या आसाम आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असून 3,250 कोटी रुपये खर्चाच्या विविध रस्ते आणि रेल्वे पायाभूत प्रकल्पांचं त्यांनी काल उद्घाटन केलं. महाराष्ट्र राज्य सरकारमधले माजी मंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते राज पुरोहित यांचं आज निधन झालं. ते 71 वर्षांचे होते. त्यांच्यावर मुंबईतल्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचं आज सकाळी निधन झालं. पुरोहित यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात नगरसेवक पदापासून केली. त्यानंतर महाराष्ट्र विधानसभेत आमदार आणि राज्यसभेमध्ये त्यांनी मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. तसंच ते काही काळ भाजपचे मुंबई अध्यक्षही होते. 77व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याकरिता नवी दिल्ली सज्ज झाली आहे. या सोहळ्याला युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कर्तव्यपथावर भारताच्या लष्करी सामर्थ्यासोबतच सांस्कृतिक समृद्धीचे प्रदर्शन होणार आहे. महाराष्ट्राच्या वतीने गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक या संकल्पनेतून साकारलेल्या भव्य चित्ररथाचे संचालन यावेळी होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान 50 षटकांच्या मालिकेतील निर्णायक तिसरा सामना आज इंदूरमधील होळकर मैदानावर होत आहे. या सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर विजयासाठी 338 धावांचं लक्ष ठेवलं आहे. पहिला सामना भारतानं जिंकला तर न्यूझीलंडनं दुसरा सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. सुरुवातीला नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. विदर्भातील किमान तापमानात आज अल्पशी वाढ नोंदवण्यात आली. गोंदिया इथं किमान तापमान 9.8 अंश सेल्सिअस इतकं राहिलं तर त्यापाठोपाठ यवतमाळ इथं 10.4, नागपूर इथं 11 तर वर्धा इथं 11.5 अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान नोंदवण्यात आलं. अमरावती, अकोला, बुलडाणा आणि वाशिम इथं किमान तापमान 13 अंशाच्या वर नोंदवलं गेलं. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाचं संरक्षण उत्पादन क्षेत्र आत्मनिर्भर बनवणं हे सरकारचं प्रमुख उद्दिष्ट असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं नागपुरात प्रतिपादन. अॅडव्हान्टेज विदर्भ खासदार औद्योगिक महोत्सव नागपूरमध्ये येत्या 6 ते 8 फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरात आयोजित केलं जाणार. आणि न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यात भारतापुढे विजयासाठी 338 धावांचं लक्ष. याबरोबर हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवरून प्रसारित होईल. नमस्कार.